नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजासुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.